नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता. राज्याच्या नव्या लोकायुक्ताची घोषणा आज मेरेन जातली. बसकेत दोन नावांचेर चर्चा जाल्या. आज मेरेन लोकायुक्ताची घोषणा करतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिली. बसकेक विरोधी पक्ष फुडारी युरिया लेमो हजर आशिल्ले. लोकायुक्त पद जायते म्हयने रिते आशिल्ल्यान आडकून उरिल्ल्या कागाळींचो आंकडो वाडतूच आसा. लोकायुक्ताची घोषणा बेगीनूच करतले अशी माहिती विरोधी पक्ष फुडारी युरिया लेमो हांणी दिली. 12 ते 16 जानेवारीक जावपी शियाळी अधिवेशनात भूमहसूल कायदो दुरुस्ती विधेयक, गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट खासगी विद्यापीठ विधेयक, मोपा विमानतळ विकास प्राधिकरण विधेयक, गोंय जनविश्वास दुरुस्ती विधेयक मांडटले अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार ते उलयताले.
2026 आमी आयच्या हातूंतल्यान पास केला. गोवा इन्स्टिट्यूट ऑफ द मॅनेजमेंट एज अ प्रायव्हेट युनिवर्सिटी म्हणून तांकां ऑथरायझेशन मेळटले. गोंयांत तांचो कॅम्पस आसा, सेटअप आशिल्लो. इट इज एन ट्रान्झिट कॅम्पस म्हणून चलताले ते, तांकां सेपरेटली युनिवर्सिटी म्हणून मेळटले.
मंत्रिमंडळाच्या बसकेत भू सर्वेक्षण खात्यान 157 सर्वेयर आनी 1 अतिरिक्त संचालक पदाची भरती करपाचो निर्णय झाला. ही पदां गोंय कर्मचारी भरती आयोगा वरवीं जातली अशी माहिती मुखेलमंत्र्यान दिल्या. हे शिवाय बिरसा मुंडा जयंतीच्या फाटभुंयेर आयोजित केल्ल्या कार्यावळीक 16 कोटी रुपयांची एक्स पोस्ट फॅक्टो मान्यताय मंत्रिमंडळान दिल्या. मडगावच्या रविंद्र भवनाच्या नूतनीकरणा खातीर 4.5 कोटी रुपया खर्च करपाक लेगीत ह्या बसकेत मान्यताय दिल्या.
विलेज कारमोणा इन सालसेत तालुका. आम्ही एक्वायर्ड लँड केली पण न्हू, त्याच्या दुसऱ्या लँडातल्या रोड केला, मग ते एक्सचेंज केला कारमोणा विलेजीन. वर्क टेकन अप इन रविंद्र भवन मडगाव, त्या एप्रुवल 449.16 लॅक्स, 4.5 कोटी अप्रॉक्स. प्रोपोजल फॉर द फर्दर अमेंडमेंट ऑफ द गोवा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ॲक्ट 2025 अँड द इंट्रोडक्शन ऑफ द गोवा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स अमेंडमेंट बिल 2026 एका कळतले सेशन.
ग्रीन रे फाउंडेशना वतीन पणजेत 10 जानेवारीक ग्रीन ग्लोब महोत्सवाचे आयोजन केला. पाटो संस्कृती भवनात दिसभर चलपी या महोत्सवात चित्रपट प्रदर्शन, हरित कुशळटाय, व्हिडिओ एडिटींग कार्यशाळा, पोस्टर प्रदर्शन आणि हेर कार्यावळी असतल्यो. महोत्सव गोवा जैव विविधता मंडळ आणि कला आणि संस्कृती खात्याच्या सहकार्यानं आयोजित केला. यावेळार सुहास प्रेमकुमार दिग्दर्शित लिटल प्लॅनेट हो पुरस्कार फावो झालो चित्रपट, तशेंच आरती कुळकर्णी हांचो ऑलिव्ह रिडले कासवाचेर लघुपट दाखयतले. नीरज प्रभू व्हिडिओ एडिटींग कार्यशाळा घेतले. जाल्यार सांजवेळार मंडळाचे अध्यक्ष डॉ प्रदीप सरमुकादम हांचे उलोवप जातले. ते भायर पर्यावरण क्षेत्रातल्या योगदाना खातीर सर्गेस्त मारिया पिंटो हांच्या उगडासाक ग्रीन कमिटमेंट अवॉर्ड अलेक्सिस फर्नांडीस हांकां भेटयतले. हो महोत्सव सगळ्यां खातीर उक्त आसून प्रवेश शुल्क ना अशी माहिती आयोजकांनी दिल्या. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी हे विद्यापीठ सप्टेंबर म्हयन्यासावन गोंयांत थिवी सुरू जातले. सुरवेक 500 विद्यार्थ्यांक 10वी अभ्यासक्रमावरवीं शिक्षण दितले, जाल्यार 1 विद्यार्थ्याक 7.5 लाख फी आसतली. ह्या अभ्यासक्रमात अभियांत्रिकी, डिझायन्स, लिबरल आर्ट, जर्नलिझम तशेंच हेर विशयांचो आसपाव आसा. ह्या अभ्यासक्रमा वेळार युरोप अँड एशियावरवीं शिक्षणीक भोंवडी तशेंच भारतांतल्या 5 राज्यांत शिक्षणीक दौरे जातले अशी माहिती विद्यापीठाचे राहुल कराड हांणी दिल्या. गोंयांत एक बरें शिक्षणीक केंद्र जावपाची तांक आसा अशें ह्या वेळार WPUचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड हांणी सांगलें. विद्यापीठात 25 गुणेस्त विद्यार्थ्यांक शिष्यवृत्ती दितले अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली. अनुसूचित जाती आनी OBC कॉर्पोरेशनाच्या माध्यमातल्यान रिणांचो लाव घेतिल्ल्या सुमार 500 अनुसूचित जाती आनी OBC लावार्थ्यांक गोंयच्या मंत्रिमंडळान एकठ्या केल्ल्या रिणाच्या व्याजातल्यान 3.20 कोटी रुपयांची माफी मान्य केल्या. लावार्थ्यांनी ल्हान रीण घेतिल्लें सुमार 25 ते 30 वर्सां आदीं घेतिल्लें, पूण मुळावें आनी व्याज परत करपाक तांकां अपेस आयिल्ल्यान तांचे उपरांत तांच्या आड केशी दाखल जाल्ल्यो. आतां विद्यार्थ्यांक फक्त मुळावी रक्कम परत करची पडटली, जी 5000 ते 10000 रुपयां मदीं आसा. नियामक आवश्यकतांचें पालन न केल्ल्या बद्दल रिझर्व्ह बँकेन 35 नॉन बँकींग वित्तीय कंपन्यांचे म्हणजे NBFC नोंदणी प्रमाणपत्र रद्द केलां. RBI म्हळां की ह्या कंपन्यांक आतां नॉन बँकींग वित्तीय संस्थांचो वेवसाय करपाची परवानगी ना. कसलोच आर्थीक वेव्हार करपा आदी RBI जनतेक वित्तीय संस्थांची नियामक परिस्थिती पळटावपाचो सल्लो दिला. पणजे वेळच्या नोंद केला त्या प्रमाण आज पणजे चडांत चड तापमान 33.7 डिग्री सेल्सियस नोंद जालां, तर उण्यांत उणें तापमान 19.2 डिग्री सेल्सियस नोंद जालां. तशेंच फुडले कांय दीस राज्यांत हवामान सुकें आसतलें, कांय प्रमाणांत धुकें पातळू येता. दिवस चालू आशिल्ल्या खेलो इंडिया बीच गेम्साच्या बीच व्हॉलीबॉल सर्तींत गोंय पंगडान गुजरात पंगडाक हारयले, जाल्यार दुसरे लढतींत गोंयान राजस्थान पंगडाचो पराभव केलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.